विषय पैसा आणि वापर. आपण अनेकदा असं ऐकतो की पैसा खूप महत्त्वाचा आहे. हे खरं आहे. पैसा कसा वापरायचा हे समजणं महत्त्वाचं आहे. पैसा म्हणजे आपल्या गरजा भागवण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठीचं एक महत्त्वाचं साधन आहे. तो अंतिम ध्येय नाही, पण तो यशाच्या प्रवासात खूप महत्त्वाचा भाग आहे. तो आपल्याला काही गोष्टी साध्य करायला मदत करतो, पण आयुष्याचा अर्थ ठरवत नाही. समजा तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची आहे किंवा काही नवीन शिकायचं आहे, अशा वेळी पैसा मदत करतो. पैसा महत्त्वाचा आहे, पण तो एकटाच आनंद देत नाही. पैसा कसा वापरतो त्यावरच आनंद ठरतो. आपण पैसा मिळवतो जेणेकरून आपण वाढ करू शकू, काही नवीन करू शकू आणि इतरांना मदत करू शकू. पैसा योग्य ठिकाणी वापरला तर तो उपयोगी ठरतो, आणि चुकीच्या ठिकाणी वापरला तर समस्या निर्माण होऊ शकतात. पण जर फक्त पैशाचाच विचार केला आणि बाकी गोष्टी दुर्लक्षित केल्या तर गोंधळ वाढतो. म्हणूनच पैसा मिळवणं महत्त्वाचं आहे, पण तो कसा वापरायचा हे समजणं त्याहूनही महत्त्वाचं आहे. पैसा आपल्याला काही गोष्टी मिळवून देतो, पण तो कसा वापरायचा हे आपणच ठरवतो, आणि हाच विचार आपल्याला योग्य दिशा देतो. आज एक छोटा विचार करा. तुमच्याकडे थोडा पैसा असेल तर तुम्ही तो कशासाठी वापराल? हा प्रश्न तुम्हाला पैशाबद्दल योग्य विचार करायला सुरुवात करून देईल. बाल उद्यमी यात्रा.